मी करा किती कर्फ्यू आणि आडवा किती काठी तुम्ही करा किती कर्फ्यू आणि आडवा किती काठी अरे आडवा किती काठी अर पेटून उठतील मग अण्णा भाऊच्या जयंतीसाठी पेटून उठतील मग अण्णा भाऊच्या जयंतीसाठी करू अत्याचार नाही पुन्हा पुढला चार तेव्हा सोसला मी लाई सार आता बसणार नाही गपगार अहो ऐकायला येत ना नका करू अत्याचार नाही पुन्हा पुढला चार तेव्हा सोसला मी लाई सार आता बसणार नाही गपगार अहो नका देऊ तुम्ही आम्हा आश्वासन खोटे अहो नका देऊ तुम्ही आम्हा आश्वासन खोटे आश्वासन खोटे अर पेटून उठतील मग अण्णा भाऊच्या जयंतीसाठी पेटून उठतील मग अण्णा भाऊच्या जयंतीसाठी साधी सुधी भीत नाही आम्ही कधी लढाया साऱ्यांच्या आधी
अरे समजलं का
हो मांगाची ही पोर बघा नाही साधी सुधी भीत नाही आम्ही कधी लढाया साऱ्यांच्या आधी अहो जीवच रान करतील ते पिवळ्या झेंड्यासाठी अरे जीवच रान करतील ते पिवळ्या झेंड्यासाठी ते पिवळ्या झेंड्यासाठी अरे पेटून उठतील मग अण्णा भाऊच्या जयंतीसाठी पेटून उठतील मग अण्णा भाऊच्या जयंतीसाठी चॅलेंज व्हायचं भावड्या किती वांध करू टांग चिंगटा टांग टांग आम्हाला म्हणत्यात मांग
अरे या वर्षी जयंती होणार
आमचं ओपन चॅलेंज व्हायचं भावड्या किती वांध करू टांग चिंगटा टांग टांग आम्हाला म्हणत्यात मांग अरुण भाऊची लेखणी बघा नसते कधी खोटी अहो अरुण भाऊची लेखणी बघा नसते कधी खोटी अहो नसते कधी खोटी अहो पेटून उठतील मग अण्णा भाऊच्या जयंतीसाठी अहो पेटून उठतील मग अण्णा भाऊच्या जयंतीसाठी तुम्ही करा किती कर्फ्यू आणि आडवा किती काठी तुम्ही करा किती कर्फ्यू आणि आडवा किती काठी अरे आडवा किती काठी अर पेटून उठतील मग अण्णा भाऊच्या जयंतीसाठी पेटून उठतील मग अण्णा भाऊच्या जयंतीसाठी हा